आणि आपण प्रार्थना करण्याआधी मला हे सांगण्यास आवडेल, त्या मागील संध्याकाळी माझा विश्वास आहे ते होते, मी त्या महिलेस म्हणालो, जर तू जसे आपल्याला सूचित केले आहे अगदी तसेच करशील तर मुलाच्या डोक्यातले पाणी ते आटेल. आणि मुलाचे डोके काल रात्री 1.5 इंच दोरीच्या मापाने आटले आहे, म्हणून त्या महिलेने ते मूल आता इथे आणले आहे. आता बहिणी, मी ते केले कारण एका उद्देशासाठी केले, समजले? जर तुम्ही काही दृश्य स्वरूपात घडताना पाहू शकलात तर ते तुमचा विश्वास वाढवते, यासाठी की सातत्याने त्यावर विश्वास ठेवावा. कधी कधी मी तसे करतो, केवळ जसे मी एखाद्या व्यक्तीला सांगतो की उठ, 1 किंवा 2 पाऊल उचल, तुझा हात हलव, तुझ्या बोटांची वळवळ कर, असे काहीतरी जे ते वेगळे करू शकतात, केवळ त्यांना समजण्यासाठी की ते सर्व ठीक आहे. ते अगदी चिंताग्रस्त होतात आणि विचार करतात की तसे घडणार नाही, परंतु तसे सर्व समय घडते. समजले? असे व्हायलाच पाहिजे. किती जणांची इच्छा आहे आता प्रार्थनेत त्यांची आठवण करावी. तुम्ही फक्त तुमचे हात वर कराल आणि म्हणाल, प्रभू ती प्रदान कर. आपण आपली मस्तके झुकवूया. प्रभू, जसे आम्ही हे चर्चचे उदात्त गाणे ऐकतो जे माझ्या बहुमोल मित्र पॉल रॅडरने लिहिले आहे, फक्त विश्वास करा. आपण आता त्या मुलाचा विचार करीत आहोत, त्याच्या वडिलांच्या द्वारे शिष्याकडे आणला होता. येशूने त्यांना भूते काढण्याची आणि आजारांना बरे करण्याचे सामर्थ्य देऊन 10 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला नव्हता आणि येथे ते पूर्णपणे फेफऱ्याच्या रोग्याच्या बाबतीत अपयशी ठरले होते. आणि त्यांनी आपल्या प्रभूला येताना पाहिले आणि पिता धावला आणि म्हणाला, प्रभू आमच्यावर दया कर, माझ्या मुलाला सैतान पुष्कळ प्रकारे त्रास देत आहे, मी त्याला तुझ्या शिष्यांकडे आणले आणि ते त्याला बरे करू शकले नाही. येशू म्हणाला, मी करू शकतो जर तुम्ही विश्वास ठेवाल, फक्त विश्वास. ओ देवा, तू तेव्हापासून किंचितही बदललेला नाही. तू अगदी तोच प्रेमळ, गोड आणि दयाळू परमेश्वर आहे जो तू तेव्हा होतास, तसाच तू आज आहेस. आणि प्रभू, त्या पित्यासारखे आम्ही सर्व रडतो. प्रभू, आमच्या अविश्वासात तू सहाय्य कर. ते इतके सोपे आहे, आम्ही नेमके त्यावर अडखळतो. पित्या, आम्ही तुला आभार आणि स्तुती देऊ इच्छितो. मागील रात्री त्या मुलाला स्पर्श केल्याबद्दल, ते पाहून जी डोक्याची कवटी सुजली होती, ती ते हाड बाहेर ढकलले गेले होते, ते काल रात्री 1/2 इंचाने खाली गेले. पित्या, आम्ही त्यासाठी तुझी उपकार स्तुती करतो. जेव्हा आम्हाला माहित आहे की आपल्या डॉक्टरांकडे संशोधनामध्ये त्यासाठी काहीच उपाय नाही, तेथे काहीच नाही जे त्यासाठी काही करू शकतील, परंतु आजही परमेश्वर आहे, सर्व परिस्थितीचा स्वामी आहे. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही या आईच्या प्रामाणिकपणा आणि गोडीबद्दल आणि आज्ञा मानून ती दोरी परत आणल्याबद्दल आणि कागदाच्या तुकड्यावर चिटकवल्याबद्दल येथे सर्व लोकात तिची साक्ष देवाच्या गौरवासाठी दिल्याबद्दल तुझे आभार मानतो. तिचे लहान मूल जगो आणि सामान्य मुलाप्रमाणे तुझ्या गौरवासाठी राहो. पित्या, त्या वर उचललेल्या सर्व हातांकडे पहा, त्यांतील प्रत्येकांची गरज आहे, माझीही वर आहे. पिता, मला गरज आहे आणि येथे पुष्कळ जण आहेत, पत्राच्या स्वरूपात किंवा या पेटीमध्ये ते गरजू लोक जे खरोखरीच गरजू आहेत. प्रभू, तसे होऊ दे. त्या प्रत्येक जणाची विनंती ह्या रात्री मान्य होऊ दे. ते या आईची साक्ष घेवोत आणि फक्त एक उदाहरण म्हणून हे दाखवण्यासाठी की जेव्हा तू काही सांगतो ते पूर्ण होते. आम्हा सर्वांना ते स्वीकारणे आहे आणि त्यावर कृती करणे आहे, हे पूर्ण झालेले काम आहे. प्रभू, प्रदान कर की ही प्रत्येक पत्रे आणि हे रुमाल ज्या लोकांवर ते ठेवले जातील त्यांना आरोग्य मिळू. प्रत्येक जण ज्यांनी त्यांचे हात वर केले आहेत, पित्या, त्यांना त्यांच्या हृदयातील इच्छा मिळो. आम्ही हे येशूच्या नावाने मागतो, आमेन. तुम्ही बसू शकता. मी फक्त तुम्हाला ती दोरी येथे दाखवू इच्छितो जी त्या स्त्रीने, तिथेच तुम्ही आहात, त्या लहान मुलाचे डोके आटले आहे, ज्याप्रमाणे प्रभूने पवित्र आत्म्याद्वारे काल रात्री आपणास अभिवचन दिले आहे, तो अद्भुत आहे की नाही? म्हणून आम्हास इतके धैर्य दे, आम्हास तो भरोसा आणि विश्वास येईल. आता जेव्हा येशूने त्या झाडास म्हटले, Mark 11:23 मध्ये, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ, तो कदाचित जोराने बोलला नसेल असे का? प्रामाणिकपणे म्हटले तर त्याविषयी त्याला सहज वाटले, तोपर्यंत त्याचे शिष्यही, मला वाटते त्यांच्यातील एकाने त्याचे ऐकले आणि ते जेव्हा तो फेफरेकरी जेव्हा तो प्रभू येशू पुढे आला त्या मुलाला एकदम जोरात फिट आली. स्पष्टच बोलू तर तो मेल्यासारखा जमिनीवर पडला, परंतु त्याला कळले की तो कोणा एकाला भेटला ज्याचा विश्वास त्या प्रेषितांपेक्षा अधिक होता. आता मला त्यांच्यासाठी आवडेल जे दैवी आरोग्यामध्ये विश्वास ठेवित नाहीत, त्यांनी हे पाहावे. येशूने त्यांना दुष्ट आत्मे काढण्याचे सामर्थ्य दिले होते आणि ते अपयशी ठरले. सामर्थ्य अपयशी ठरले नाही, परंतु ते अपयशी ठरले होते. येशूने त्यांना म्हटले, आपल्याला त्याला का बाहेर काढता आले नाही? तो म्हणाला, तुमच्या अविश्वासामुळे. मंडळीकडे अजूनही सामर्थ्य आहे. देवाने त्याचे सामर्थ्य मंडळीकडून कधीच घेतले नाही, परंतु मंडळीकडे ते चालविण्यासाठी पुरेसा विश्वास नाही. तेच सर्व आहे. ते इतके सरळ आहे. आपण ते कधी कधी इतके गुंतागुंतीचे करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जितकी अधिक साधी तुम्ही सुवार्ता कराल इतकी अधिक खरेपणा तुम्हाला मिळेल. तेव्हा तुम्ही त्या खऱ्या साधेपणात याल. देव तसे बोलला आहे, तेच अंतिम आहे आणि तेच सर्व आहे, आणि त्यावर विश्वास करा. पुढे जा. जेव्हा येशूने म्हटले, कोणी मनुष्य तुझे फळ न खाओ का? त्याची पाने जशी होती तशीच सुंदर आणि तेजस्वी होती. झाडाची साल पण तशीच होती, परंतु जमिनीच्या खाली त्या मुळाशी जीवन कमी होण्यास सुरुवात झाली होती. तशाच प्रकारे कर्करोग आहे. कुठल्याही प्रकारचा आजार जो ज्याचा तुम्ही कदाचित विचार करू पहाल, जेव्हा तुम्ही परमेश्वराचे वचन खोलवर मुळांतून स्वीकारता, तेथे कर्करोग असो, तुमचा हात ताठ झाला असो, त्याचे दैवी आरोग्याशी काही देणे घेणे नसते. ते जर तुम्ही विश्वास करू शकता, समजले, कुठेतरी खाली तेथे अगोदरच कार्य झाले आहे. येशूने म्हटले, जर तू या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. ते अत्यंत सुंदर आहे की नाही? तो कुणाकडून येतो? देवाचा पुत्र, ज्याची वचने आकाश आणि पृथ्वी नाही तशी होती, परंतु त्याची वचने नाही तशी होणार नाहीत. आता ते करण्याचा एकच मार्ग आहे. तुमच्याकडे योग्य उद्देश आणि योग्य हेतू असला पाहिजे. आता जर मी येथे बाहेर गेलो आणि म्हणालो, मी तुम्हाला दाखवीन, मी या डोंगराला हलवू शकतो, डोंगरा तू उपटला जा, तो कधीच हलणार नाही, निश्चितच नाही. माझ्याकडे काय होते याचे काही नाही, ते असले पाहिजे. प्रथम तुला देवाची इच्छा शोधावी लागेल. तेच कारण आहे सहसा प्रार्थना रांगेत मला फार कठीण जाते, कारण तेथे काही गोष्टी असतात जे रांगेत निघून जातात आणि असेच आणि तेथेच जेथे ते तुम्हाला परत भेटतात. परंतु पहा, जर तुमच्यामध्ये काही कबुली न दिलेले पाप असते, तुम्ही कधी असे प्रकरण पाहिले का? मी दुष्ट आत्म्यांना निघून जाण्यास सांगण्याअगोदर मी लक्ष देऊन ते प्रकरण खरे आहे याची खात्री करून घेतो की त्या जीवनात असे काहीच नाही जे काही अडचणी आणते. समजले? कारण लक्षात ठेवा, या दानामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर समस्येतही सापडू शकता. तुम्हाला लक्षात आहे, एकदा देवाने एक संदेष्टा दिला, एका मनुष्यामधून मोशे एक संदेष्टा बनवला आणि त्याला खाली जाण्यास सांगितले, खडकाला आज्ञा दे, आणि तो संदेष्टा खूप उत्सुक होता आणि बाहेर गेला आणि खडकावर जोराने मारले. हे ख्रिस्ताच्या अशक्तपणाबद्दल बोलते की त्याला दुसऱ्यांदा मरावे लागेल किंवा दुसऱ्यांदा प्रहार सहन करावा लागेल. त्याला ते आणण्याचे सामर्थ्य होते, परंतु ती देवाची इच्छा नव्हती. मी कधीच विश्वास करू शकत नाही की ती देवाची इच्छा होती की एलियाने आजूबाजूस जावे, कारण ती मुले त्याला टक्कल पडलेला म्हणून चिडवीत होती. मला वाटत नाही त्याने तसे करावे, परंतु तो एक संदेष्टा होता आणि रागावला होता आणि त्या मुलांना शाप दिला आणि दोन अस्वली त्या निष्पाप 42 मुलांना मारून टाकतात. समजले? परंतु मला वाटत नाही की त्याने ते करायला हवे होते. आणि परमेश्वरा, मी आज विश्वास करतो तो त्याच्या मंडळीला सामर्थ्य देणे अगोदर तो प्रयत्न करतो की त्याच्या मंडळीने हे समजावे की तो काय करील. आपण पुढच्या वेळेस जर प्रभूची इच्छा असेल जेव्हा मी परत येईन, आपल्याकडे अशा गोष्टींवर वेळ देऊ. काही गोष्टी ज्या घडण्याचे ठरले आहे आणि तेव्हा आपल्याला त्याविषयी अधिक ते कळेल. परंतु जर तुम्ही फक्त शब्द बोलाल, म्हणाल, प्रभू मी त्यावर विश्वास ठेवतो, शंका बाळगत नाही, तुमच्या हृदयापासून खरेपणाने बोलाल. आता उदाहरणार्थ मी एका दरीत होतो आणि मी लाखो लोकांना प्रचार करीत आहे, परंतु तेथे डोंगराच्या पलीकडे 100 लोकांचा समूह आहे आणि ते ख्रिस्ताला न ओळखल्यामुळे मरत आहेत. जरी माझ्याकडे येथे प्रचार करण्यासाठी लाख लोक आहेत, परंतु तरी माझ्या अंतकरणात मला काहीतरी सांगत आहे, पलीकडे त्या लोकांकडे जा, त्यांच्याकडे जा, ते नाश पावत आहेत. मला स्वतःहून तेथे जायचे नाही, परंतु तरीही माझ्यामध्ये काहीतरी आहे. समजले? तेव्हा तेथे देव चालत आहे. पहा, तेथे काय हेतू आहे? पहा, तेथे जाण्याचा काय हेतू आहे? स्वतःसाठी नाही. आता जर मी म्हणतो, ठीक, जर माझा हेतू तेथे जाणे हा बरोबर आहे, परंतु जेव्हा मी येथे उभा राहतो आणि येथे मोठा डोंगर आहे, मी म्हणतो, तुम्हाला माहित आहे, जर मी त्या डोंगरावर गेलो आणि त्या सर्व शेकडो लोकांना वाचविले, कधीतरी ते तेथे भाऊ ब्रॅनमचा पुतळा बनवते, एक मोठा मिशनरी. आता माझा उद्देश बरोबर नाही, डोंगर पडणार नाही, महाशय, परंतु जेव्हा माझा हेतू आणि उद्देश बरोबर आहे आणि देव माझ्या अंतकरणात मला चालवित आहे आणि मी डोंगरावर डोंगरासभोवती डोंगराखाली जाऊ शकत नाही, मी म्हणेन डोंगरा बाजूला हो. कदाचित तसे जेव्हा मी ते बोलतो आणि अधिक नाही तर मी ते योग्य प्रकारच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, देवाच्या इच्छेप्रमाणे बोलतो, तेथे कदाचित होणार नाही परंतु एक लहान चमचभर डोंगर खाली पडेल, परंतु ते घडण्याच्या मार्गावर आहे. दुसऱ्या दिवशी तेथे तो 2 पाऊंडने पडला आहे, दुसऱ्या दिवशी 1/2 टन आणि महिन्याभरात कदाचित 5 टन आत पडला. ते काय आहे तरी ते दिसून येत नाही, परंतु ती माती तिच्या मार्गावर सरकत आहे. मी त्यावर तेथे राहीन आणि ती गोष्ट पूर्ण होताना पाहीन, कारण देवाने तसे सांगितले आहे आणि त्याचा निकाल लागतोच. ह्या रात्री काय तुम्ही तेथे तुमच्या आईसाठी विचार करू शकता? ठीक आहे, जर तुम्ही तो विचार कराल ती बरी होईल. ठीक आहे, ते म्हणजे जर तुम्ही फक्त त्यावर विश्वास ठेवता, फक्त वचन बोलता आणि त्यासमवेत राहता. समजले? फक्त त्यावर विश्वास करा, त्यावर अवलंबून रहा, ते सार्वकालिक जीवन आहे. आता उद्या दुपारी मी बिलीस म्हणालो, या रात्री प्रार्थना पत्रे देऊ नको आणि मला बोलायचे आहे. मी सत्याने कबुली देत आहे. मी मागे जानेवारी पासून परदेशी गेलो होतो आणि फिनिक्सला परतलो घरी आणि परतलो आणि सर्व पूर्ण झाले. यात पारक आहे. तोपर्यंत मी इतका मानसिक अशक्त होतो की मला काही वेळेस मी कुठे उभा आहे हे समजत नाही. मोठ्या मुश्किलीने उभे राहण्याची ही शक्ती नसते आणि मग मला निघावे लागते आणि ते तुम्ही बंधुजन मला आणखी काही दिवस राहण्यासाठी आमंत्रित करतात. त्याचे मी किती कौतुक करतो. मला निश्चितच वाटते की हा येथे चांगल्या सेवकांचा समूह आहे. आपल्याला इच्छा होती की आपण आणखी थोडा वेळ सहभागिता करू शकलो असतो. जर प्रभूची इच्छा असली तर कधीतरी मी पुन्हा येईन, दुसरे काहीच नाही. एका मंडळीतून दुसरीकडे जातो आणि शहरभर फिरतो आणि तुम्हा सर्वांना भेटी देतो. मला ते करण्यास आवडते. काहीही जे मी देवाच्या राज्याच्या मदतीसाठी करू शकतो ते म्हणजे जर मी ते करावे अशी तुमची इच्छा असेल आणि कधीतरी पुन्हा या आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा आणि कुठेतरी एक चांगली अशी सभा घ्या. आणि लक्षात ठेवा भावांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत राहीन. ती एक गोष्ट निश्चित आहे आणि मला वाटते की तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, तुम्ही सर्वांनी. आणि आता उद्या सकाळी या शहरात सर्वत्र या सर्व निरनिराळ्या चांगल्या मंडळांत प्रार्थना सभा आहेत. आता जेफरसन विले मधून काही समूह येथे आलेले आहेत. काही माझ्या मित्रांपैकी एक माझ्या कलिसियांतील विश्वस्त येथे आहेत, भाऊ फ्रेड सॉथमॅन. मी त्याला कधी प्रार्थना सभेत पाहू शकलो नाही. आणि भाऊ ओ अनेक अजून काही मित्र जेफरसन विले मधून तेथे आहेत, माझे सचिव तेथे आहेत आणि सर्वजण येथे आहेत. या सभेतच कुठेतरी मी त्यांना अजून पाहिलेले नाही. आणि बंधुजन हो, या शहरात काही चांगले चर्चेस आहेत आणि जे तुम्ही बाकीचे भेट देणारे तुम्ही या चर्च मधील एखादे शोधा व उद्या तेथे जा. मला खात्री आहे तुम्हाला तेथे आवडेल. ते बंधुजन आहेत जे या प्रकारच्या सेवकाईवर विश्वास करतात. याच कारणामुळे ते येथे या मंचावर बसलेले आहेत आणि खालीही त्यांच्या जागी बसलेले आहेत, कारण ते त्यावर विश्वास करतात आणि मी अशा मनुष्यांची वाहवा करीन. प्रभू या फुल गॉस्पेल बिझनेसमॅनच्या सभेला येथे तू आशीर्वादित कर. जे या सभेचे प्रायोजक आहेत, मी विश्वास करीतो ते खरे आहे की या सभा प्रायोजकांकडून ठरल्या. मी त्यांच्या पुष्कळशा प्रायोजकांत जातो. आम्हाला या प्रकारे राहून चालणार नाही, परंतु पुष्कळ वेळा बंधुजनामध्ये काही थोडे बहुत मतभेद असतात. जसा एखादा व्यक्ती काहीतरी थोडासा असा विश्वास करतो, दुसरा थोडा वेगळा, अशा प्रकारे जरासा मतभेद निर्माण होतो आणि तो जुना फोड जो मागचा तो परत येतो. तो या वेळेपर्यंत बरा झाला पाहिजे होता, परंतु जर मला फुल गॉस्पेल बिझनेसमॅन मिळतात मग अशा प्रकारची मदत एकत्रित करते आणि आम्ही एकत्रित येतो आणि आम्हाला एकत्रितरित्या सहभागिता करता येते चांगली वेळ अनुभवण्यासाठी. आणि मी त्याविषयी कौतुक करतो. परमेश्वर त्या स्थानिक संघटनेच्या शाखेला आशीर्वादित करो. मी विश्वास करतो की प्रभूने एका उद्देशासाठी ते उभारले आहे. आता आणि मला एक महत्वाची संधी मिळाली. भाऊ ओरल रॉबर्ट्सची जागा त्या दिवशी पाहण्यास मिळाली आणि बापरे किती प्रचंड मोठी ती जागा, इतकी आनंददायक अशी गोष्ट. ती पेंटिकॉस्टसाठी एक स्मारक आहे. मग मी भाऊ टॉमी ऑसबर्न कडे गेलो. ती एक विस्मयकारक ठिकाण, आश्चर्यजनक देवाचा मनुष्य. भाऊ टॉमी आणि मी जवळचे आहोत आणि भाऊ ओरल सुद्धा अगदी निकटचे भाऊ आहोत आणि आम्ही एकमेकावर प्रेम करतो आणि उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न करतो की देवाच्या राज्यातील लोकांचे बरे व्हावे. म्हणून मी नक्कीच त्या मनुष्यांचे कौतुक करीन. आमच्यामध्ये या शहरात बाकीचेही जे प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या जवळ असताना तुम्हा मेंढरांना आश्चर्यकारक मेंढपाळ मिळाले आहे. मी ते अशा प्रकारे सांगू इच्छितो. प्रभू हे असेच चालू ठेवू की तुम्हा बरोबर राहू, हीच माझी प्रार्थना. आणि आता उद्या दुपारी कोणत्या वेळेला सभेची सुरुवात होईल भावांनो? 2:30 ला. तुम्ही येथे 1 वाजता किंवा 1:30 वाजेपर्यंत येथे असावे असे म्हणजे त्या बाकीच्या सभेंसाठी व्यत्यय आणणार नाही. आता जर मुलांनी तुम्हाला आधीच कळवले नसेल, आज रात्री त्यांच्याकडे काही पुस्तके, चित्रे आणि असेच काही आणि टेप्स आणि रेकॉर्ड आणि सभेविषयी आणि ते विक्री करणार आहेत, परंतु आम्ही त्यांना ते उद्या शब्बात दिवशी विक्री करू देणार नाहीत. कोणतेही पुस्तक किंवा काही उद्या विकले जाणार नाही, म्हणून ते आम्ही करणार नाही. आम्ही त्याला अनुमती देणार नाही. जरी पुष्कळ म्हणाले, तुम्ही फार चुकीचे करता. आणि वृद्ध डॅडी बोसवर मला म्हणायचे, ओ भाऊ ब्रॅनम, येथे तू चुकत आहेस, परंतु मलाही त्याप्रमाणेच वाटत आहे, समजले? आणि मला वाटते जर तुम्हाला एक हवा ते तुम्हाला एक देतील, परंतु आम्ही तो शब्बात दिवशी विकू शकत नाहीच नाही. जर मी विश्वास करतो तर त्याप्रमाणे मला चालावे लागेल, मला त्याप्रमाणे चालावे लागेल, तुम्ही समजले? आणि मला खात्री झाल्याप्रमाणे जगावे लागेल. आणि म्हणून किंवा तुम्ही घरी पाठवू शकता आणि घरापर्यंत त्या जागेवर मिळण्यासाठी. आता आज रात्री हो तुम्ही हे विसरून जा, ओ काही काम करायचे असे किंवा असे काही किंवा दिवसाच्या परिश्रमाविषयी सर्व काही बाजूला सारून ठेवा आणि वचनामध्ये काही मिनिटे पाहूया आणि पाहूया की देव त्याच्या वचनांतून काय बोलू इच्छितो. आणि मी प्रार्थना करतो की आज रात्री देव आम्हाला अत्यंत आशीर्वादित करो. जी तू हिला पळवून नेशील का? ती लहानशी जी आहे तिला माझ्यासाठी बाजूला नेशील का? ती खरोखर सुरेख नाही का? माझ्या बरोबर माझ्या घरी येऊन माझ्या लहान सारा बरोबर खेळशील का? तुझ्या एवढीच उंच ती आहे. हो तू येशील का? मला तुझ्यासाठी ते आवडेल. ती तुझ्याच आकाराची आहे आणि ती डॅडीची छोटी मुलगी आहे. आणि मी तर पैस मारतो. तू आपल्या डॅडीवरही प्रेम करते नाही का मम्मी? हो नक्कीच तू करते. फारच सुरेख छोटी मुलगी मी येथे उभी असताना पाहत आहे. तिचे छोटे डोळे जणू त्या कांबळीच्या जाळून पडलेले 2 भोक आणि ते लहान तपकिरी केस. मला लहान मुलं आवडतात. माझ्या 2 लहान मुली आपल्या घरी आहेत. त्यांतील एक रेबेका आणि दुसरी एक सारा आहे. काही काळा अगोदर मी बाहेर होतो. ते डॅडीच्या लहानशा मुली आहेत तुम्ही जाणता. आणि मी त्यावर प्रेम करतो. आणि जसे जसे ते येतात मला त्यांना माझ्या पाठीवर बसवून खेळवावे लागते. आणि फक्त बेकी ही वजनदार झालेली आहे, त्यासाठी माझ्यासारखी मोठी आहे. आता तर ती माझे कंबरडं मोडेल, परंतु ते कसेही करून अजूनही डॅडीची लहानशी मुलगी आहे. आणि आता पुढच्या वर्षीच आमची इच्छा आहे की तिला बायबल स्कूलमध्ये कुठेतरी घालावे आणि पब्लिक स्कूलमधून काढावे. आणि मग तेथे डॅडीसाठी वाट पाहत होते. तुम्ही जाणता तो घरी कधी येतो असे. मी सभेसाठी बाहेर असतो आणि उद्या रात्री ते माझ्या येण्याची मध्यरात्रीपर्यंत वाट पाहणार आहेत. आणि म्हणून मी तर भल्या पहाटेच 3 ते 4 वाजता आत पोहोचलेलो आणि आईने त्या दरवाजाजवळ येऊन मला आत घेतलं. आणि मी तर फार थकलेला दमला भागलेला असा. या मंचावर असतो आणि मी जेव्हा अभिषेकाचा अनुभव घेतो मला बरे वाटते. आणि जेव्हा तो निघून जातो तेव्हाच तुम्ही समस्यात सापडता. किती जणांना हे माहीत आहे का बरे? खचितच. पहा, एलिया डोंगरावर गेला आणि आकाशांतून अग्नि बोलावला, आकाशांतून पाऊस बोलावला. आणि तेव्हा जेव्हा आत्म्याने त्याला सोडले तो रानात 40 दिवस भटकला आणि देवाला तो सापडला. गुहेत कुठेतरी खेचून आणले. योना तो खाली गेला आणि माशाच्या पोटात 3 दिवस आणि रात्री जिवंत राहिला. किनाऱ्यावर ओकून टाकले आणि सभोवती प्रचार करीत गेला. संपूर्ण शहराने पश्चाताप केला आणि देवाकडे आले. आणि जेव्हा अभिषेकाने त्याला सोडले तो टेकडीवर गेला आणि देवाला त्याचा प्राण घेण्यास सांगितले. समजले? मी विल्यम काउपरच्या कबरे बाजूला उभा होतो. फार काळ झाला नाही त्यांनी ते प्रसिद्ध स्तोत्र लिहिले जे आम्ही आमच्या प्रभुबोध सभेच्या वेळी वापरतो. तेथे रक्ताने भरलेला पाण्याचा झरा आहे. तो इमॅन्युएलच्या नसांतून वाहतो. जेथे पापी त्याखाली बुडी मारतात. तुम्ही कधी ऐकले की त्याला काय झाले? जेव्हा ईश्वरी प्रेरणेने त्याला सोडले त्याने आत्महत्या करण्यासाठी नदी शोधण्याचा प्रयत्न केला. मी जुन्या केंटकी घरापासून पलीकडे राहतो आणि स्टीफन फोस्टरने अमेरिकेला सर्वात प्रसिद्ध लोकसंगीत दिले. आणि जेव्हा तो लिहत असे प्रेरणा मिळत असे त्या प्रेरणेने गीत लिहिले. मग जेव्हा तो त्या बाहेर येत असे तो पिण्यास जात असे. शेवटी नोकराला बोलावले आणि वस्त्र घेतला आणि आत्महत्या केली. लोकांना माहित नाही जे लोक त्या आध्यात्मिक आयामात राहतात कशा त्रासांतून जातात. आता येथे तुम्हाला वाटते जणू काही तुम्ही त्या डोंगराला हलवू शकाल, परंतु अभिषेक तुम्हाला सोडू दे आणि त्या दरवाजांतून तुम्ही जाता जर तेथे तुम्हाला पकडण्यास कोणी नसेल. समजले? आणि मग कदाचित काही तासांसाठी तुम्ही आश्चर्य करीता की तुम्ही कुठे आहात. आणि मग रात्रीनंतर रात्री तुमच्या मधून उत्तम ते निघते. आणि मला तुम्हाला लहान सारा आणि रिबिका विषयी सांगायचे आहे. म्हणून नंतरच्या काळी मी झोपू शकलो नाही आणि मी उठलो, खुर्चीत बसलो होतो. आणि काही वेळानंतर बेकी मोठी असल्या कारणाने तिचे पाय सारापेक्षा मोठे होते आणि म्हणून बेकी धावत आली, उठली, बिछाणांतून उडी मारून बाहेर आली. तिला लहान बहिणीला न उठवता आणि येथे ती पूर्ण घरात शक्य तितके धावत आली. ती म्हणत होती, डॅडी डॅडी, मी माझा एक पाय बाहेर टाकला. आणि तिने त्यावरून उडी मारली, व्यवस्थित तोल राखला
आधुनिक मंडळी तशाच प्रकारची आहे. तुम्हाला माहित आहे ती खूप समयापासून शेकडो वर्षे खेळत होती. तुम्हाला माहित आहे ती तिला स्वतःला सांभाळू शकली आणि तिने तिचे हात माझ्या भोवती ठेवले आणि म्हणाली, ओ माझे डॅडी, माझे डॅडी. आणि लहान सारा गोंधळून उठली. आता मला माहित नाही तुमची मुले असे करतात किंवा नाही, माझे करतात. छोटीने हाताने मला खाली खेचले आणि सारा बेकीच्या पायजमावर होती. तिचे पाय लांब होते तुम्हाला माहित आहे. आणि येथे ती आली, लहान बेटी, ती लहान मुलगी, पडू लागली, अडखळली आणि ती तेथे जरा वेळाने आली. म्हणून बेकी वळली, म्हणाली, सारा माझ्या बहिणी, मला तुला काय सांगायचे आहे. ती म्हणाली, मी येथे प्रथम होती आणि माझी मक्तेदारी आहे, म्हणून डॅडी पूर्णपणे माझा आहे आणि तुझ्यासाठी काहीच राहिलेले नाही. तशाच तऱ्हेने काही लोक धर्माविषयी विचार करण्याचा प्रयत्न करतात, हो की नाही? ते बरोबर आहे. आणि ती लहान बिचारी सारा, तिने तिचे लहान ओठ आवळले आणि तिच्या लहान काळ्या डोळ्यांनी माझ्याकडे वर पाहिले आणि तिने रडण्यास सुरुवात केली. आणि बेकी तिचे गाल माझ्या गालास लावून मला मिठीत घेऊन होती. मी तिच्यावर प्रेम करतो. आणि सारा दूर जाऊ लागली कारण बेकीकडे डॅडी पूर्णपणे होता. मी दुसरी मांडी अशा प्रकारे बाहेर काढली आणि तिला हालचाल करून खुणावली. ती आनंदाने लवकर आणि धावत माझ्या मांडीवर उडी मारली. ती माझ्यापासून खूप लांब नव्हती आणि तिचे पाय जमिनीला पोहोचत नव्हते. ती जराशी लटपटत होती, कदाचित जसा मी आहे, जरासा लटपटणारा, तुम्हाला माहित आहे. ती जमिनीला पोहोचू शकत नव्हती. ती मोठा संप्रदाय नव्हती, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून ती भक्कम तळ उतरू शकत नव्हती. ती फार लांब नव्हती आणि म्हणून ती थोडीशी लटपटत होती. आणि मी दोन्ही हात तिच्या भोवती असे टाकले आणि माझ्या जवळ मिठीत घेतले आणि तिच्या लहान काळ्या डोळ्यात चमक आली आणि तिने पुन्हा रेबेकाकडे पाहिले. ती म्हणाली, रेबेका, माझी बहीण. ती म्हणाली, हे खरे असेल की तुझ्याकडे डॅडी पूर्णपणे आहे, परंतु मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. मी पूर्णतः डॅडीकडे आहे. तशाच प्रकारे मी पूर्णतः त्याच्याकडे आहे. माझ्याकडे कदाचित मोठ्या गोष्टी मांडण्यासाठी शिक्षण नसेल, परंतु फक्त जोपर्यंत मला माहित आहे त्याच्याकडे मी पूर्णपणे आहे. माझ्या लटपटण्यात त्याचे दोन्ही हात माझ्या भोवती असतात. ते मला खूप चांगले वाटेल. ठीक आहे, आपण वचन उघडण्यापूर्वी आपण त्याला एक छोटीशी प्रार्थना सादर करूया. आता स्वर्गीय पित्या, आम्हाला कळते की आम्हीही अगदी लहान मुलांसारखे आहोत आणि तुला आमच्या बरोबर राहणे आणि आराधना करणे आवडते. आणि जेव्हा आम्ही तुझी आराधना करतो आणि तू आम्हावर प्रेम करतोस आणि आम्हास तुझ्या हातात पकडतोस आणि तुझा पवित्र आत्मा खाली पाठवतोस आणि आम्हास समजावितोस की तू जिवंत आहेस आणि तू आमचा पिता आहेस, आम्ही तुझे खूप आभार मानतो. आता आज रात्री पवित्र आत्मा आमच्यावर येवो. प्रभू, प्रत्येक हृदयावर प्रेम कर, आम्हाला नवा आशीर्वाद दे. तिथे आमच्यावर दयेचे दवबिंदू ओत. आमच्या पापांकडे पाहू नकोस, ते पुष्कळ आहेत. प्रभू, त्यांची क्षमा कर, त्यांना सोडून दे पित्या, आणि आम्हाला फक्त तुझ्या हातामध्ये घे आणि आमचे आजार बरे कर आणि आमचा आत्मा शुद्ध कर आणि आमचा प्राण मुक्त कर. प्रभू, यासाठी आम्ही तुझी उपासना आणि स्तुती करू शकू. त्या घरात सर्वत्र फिरणाऱ्या लहान लेकरांसारखे कर, ज्यांना ठाऊक असते डॅडीचे आमच्यावर लक्ष आहे. प्रभू, ते प्रदान कर. आता कोणीही मनुष्य वचनाचा अर्थ सांगण्यास समर्थ नाही. आपल्याला ठाऊक आहे की योहानाने ते पुस्तक त्याच्या उजव्या हातात पाहिले जो राजस्थानवर बसला होता आणि तेथे स्वर्गात किंवा पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही मनुष्य ते पुस्तक घेण्यास व ते उघडण्यास किंवा शिक्के फोडण्यास समर्थ नव्हता. आणि तेथे एक कोकरा आला जो जगाच्या स्थापनेपासून बदला गेला होता आणि तो समर्थ होता. आणि त्याने ते पुस्तक घेतले आणि ते शिक्के फोडले आणि ते पुस्तक उघडले. हे कोकऱ्या, आज रात्री ये, ते पुस्तक आम्हासाठी उघड पित्या, जेव्हा आम्ही तुझी वाट पाहतो. कारण हे आम्ही येशूच्या नावाने, जो देवाचा कोकरा, मागतो. आमीन. मी आज रात्री येथे तीन शब्दांचे लहानसे शास्त्रवचन निवडले आहे. परंतु प्रथम मी संत योहानांतील एक किंवा दोन वचने वाचू इच्छितो. 11:23. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय?
ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. आणि वचनासाठी मी हे तीन शब्द वापरू इच्छितो, याचा तुला विश्वास आहे का? मी काही समया अगोदर एक गोष्ट वाचली. मला वाटते ती एक कल्पित गोष्ट होती आणि बहुतेक सर्व सेवकांनी, मला वाटते डॉक्टर इंग्रहमचे पुस्तक दाविदाच्या घराण्याचा राजकुमार वाचले आहे. ते एक महान पुस्तक आहे. मला वाटते त्याची पूर्णपणे छपाई बंद झाली आहे. मला तो छपाईसाठी आला तर आवडेल, यासाठी की मी तो लोकांमध्ये ठेवू शकेन. आणि त्यात मी लाजरावर एक लहानसा लेख वाचत होतो, आणि येशूवर आणि मरिया आणि मार्था लाजरच्या बहिणी. आणि त्यात वाचत होतो की जेथे येशू राहत होता, मला वाटते मार्था आणि मरिये बरोबर, त्या दोघी सुंदर इब्री मुली होत्या. आणि लाजर मंदिरात शास्त्री बनावा म्हणून याचकांसाठी नियमशास्त्राची पत्रे लिहिण्यासाठी शिकत होता किंवा प्रशिक्षण घेत होता. आणि येशूची खास लाजराबरोबर महान सहभागिता होती. जेव्हा आपण त्या पुस्तकात वाचतो की तेथे तो त्यांच्या घरी येत असे, आणि मार्था त्याची वचने ऐकण्याविषयी थोडी मंद होती, परंतु तिला त्याचे जेवण तयार करावे लागत होते आणि टेबल मांडावे लागत होते, परंतु मरिया त्याच्या चरणाशी बसत असे. आणि येशूने म्हटले की मरियेने चांगला वाटा निवडला आहे. आणि तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की लाजरच एक होता ज्यांनी येशूला योहानाकडे आणले. त्या डॉक्टर इंग्रहमच्या पुस्तकांतील गोष्टीमध्ये आणि दाविदाच्या घराण्याचा राजकुमार, परंतु ते कदाचित खरे नसेल मला ठाऊक नाही, परंतु फक्त त्याच्या पार्श्वभूमीसाठी, परंतु तो त्यांच्या बरोबर राहत होता. आता आपण हे या मागील आठवड्यापासून शिकत आलो आहोत. किंबहुना येशू संत योहान 5:19 मध्ये म्हणाला, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही, कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करीतो. समजले? तो पित्याला काय करताना पाहतो. म्हणून ही गोष्ट खरोखरी बरोबर करण्यासाठी पिता परमेश्वर त्याचा पुत्र येशूशी बोलला असेल आणि म्हणाला असेल, तुझा मित्र लाजर मरणार आहे, परंतु ते चांगल्यासाठी होणार आहे, म्हणून तू घर सोड, दूर जा, कारण तुला त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले जाईल किंवा त्याला बरे करण्यास सांगितले जाईल. आणि माझी इच्छा नाही की तू ते करावी. जर तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या, जसे आपण पुढे जातो तुम्ही पाहाल की ती त्या परमसत्याकडे नेते. म्हणून येशू कुठल्याही इशारा किंवा काही न सांगता त्या घराकडून दूर गेला आणि दुसरे कुठेतरी गेला. त्या रात्री परत आला नाही आणि तो दुसऱ्या काही शहरात गेला. आणि जसे येशूने ते घर सोडले तेव्हा संकट तेथे आले. आणि जेव्हा येशू तुमचे घर सोडतो, संकट त्या मार्गावर असते. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा तो तुमचे घर सोडतो संकट मार्गावर असते. जेव्हा तुम्ही समाजात मिसळता आणि तुमच्या चर्चमध्ये प्रत्येक गोष्ट इतकी सुरळीत चालली आहे जसे काही मोठ्या अशा 16 कार कंपनी रिकेनबेकरच्या टाक्या, आणि तुम्ही येशूला त्याच्या बाहेर टाकता. जेव्हा येशू तुमच्या चर्च बाहेर जातो, संकट मार्गावर असते. होय महाशय, जेव्हा येशू संप्रदाय सोडतो ते त्याला बाजूला सारतात आणि म्हणतात, ठीक आहे, आता आम्ही विश्वास ठेवित नाही की या गोष्टी अगदी बरोबर असल्या पाहिजेत, आणि तुम्ही इतर काही गोष्टी स्वीकारता. संकट त्याच्या मार्गावर असते, हे लक्षात ठेवा. हे मला प्रभू येशूच्या गोष्टीची आठवण देतं जे लुकाच्या पुस्तकात मिळते. तुम्हाला माहित आहे, जेव्हा तो फक्त अंदाजे 12 वर्षे वयाचा मुलगा असतो, त्याचे लोक त्याला दरवर्षी रीतिरिवाजाप्रमाणे पेंटिकॉस्टच्या सणासाठी नेतात. आणि ते येरुशलेम शहरात सणात होते आणि चांगला समय असतो. आपल्याला बायबलमध्ये मिळते ते 3 दिवस त्याच्याशिवाय पुढे निघून गेली. आणि त्यांनी कदाचित विचार केला असेल, त्यांनी ती गोष्ट सहजतेने घेतली की येशू त्यांच्या काही नातलगामध्ये असेल. आता आम्ही ते करू शकत नाही, जेव्हा ते त्यांच्या नातलगाकडे ते शोधण्यासाठी आले तो तेथे नव्हता. आणि आपण हे गृहित धरू शकत नाही, कारण आपण केवळ मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटिकॉस्ट आहोत. आणि आपली पार्श्वभूमी आणि आपले पूर्वज महान विश्वासी होते. आपण हे सहज गृहित धरतो की येशू आपल्या बरोबर आहे. आपण तसे करू शकत नाही. आपला त्याच्याशी संबंध प्रत्येक दिवशी प्रत्येक मिनिटात पाहिजे. ओ, मला ते आवडते. देव आता जो आहे तो मला पाहिजे. माझ्या आई वडिलांकडे काय होते, माझ्या पूर्वजांकडे काय होते, ते आश्चर्यकारक होते. परंतु त्यांच्याकडे जे होते ते चांगले होते. मला वाटते आपण मार्गावर अधिक पुढे आहोत. आपण पाहूया तो आज काय आहे. मला मागे पाहायचे नाही आणि पाहायचे नाही की श्रीमान मुडीने काय केले, कारण आपण श्रीमान मुडीपेक्षा मार्गावर अधिक पुढे आहोत. आपल्या मंडळामध्ये समस्या ही आहे की आपण मागे पाहतो आणि म्हणतो ठीक आहे. आपण पाहूया की श्रीमान जॉन वेस्ले काय म्हणाले, दुसरे कोणी काय बोलले. तेच कारण आहे की विज्ञान त्यांच्या क्षेत्रात धर्मापेक्षा इतके पुढे आहे. येथे 300 वर्षापूर्वी फ्रेंच वैज्ञानिकाने सिद्ध केले की जर तुम्ही 35 मैल ताशी इतक्या भयंकर वेगाने गेलात तर गुरुत्वाकर्षण तुम्हाला पृथ्वीवरून दूर नेते. तुम्हाला वाटते विज्ञान आज पुन्हा त्याचा संदर्भ देईल काय. ते आता 1900 मैल प्रति तास जात आहेत आणि अजूनही जात आहेत. ते पुढे जात आहेत, पुढे पाहत आहेत. परंतु आपण मागे बघू इच्छितो आणि पाहतो की मुडीने काय केले, सँकीने काय म्हटले, फिनी काय म्हणाला, नॉक्स, कॅल्विन त्यांच्यातले काही जे काय त्यांनी सांगितले ते सर्व बरोबर होते. ते त्यांच्या युगासाठी होते. परंतु आपण पुढे जात आहोत. माझे आजोबा बैलगाडी चालवत होते. मी फोर्ड V8 चालवत आहे. माझा मुलगा जेट विमान चालवेल. आपण पुढे सरकत आहोत. तशाच प्रकारे धर्माचे झाले पाहिजे. प्रभूचे येणे अतिशय जवळ आहे. मंडळी त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढली पाहिजे. विज्ञान फक्त इतके वर चढू शकते आणि मग त्याला खाली यावेच लागते. परंतु आपल्याकडे अलक्षित स्रोत आहे ज्यांना कधी स्पर्श करण्यात आला नाही. देवाच्या अनंत सामर्थ्याचे आहे की आपण पुढे जात राहिलो पाहिजे. आपण आज रात्री आपल्या संधींपासून लाखो मैल वंचित राहत आहोत. ख्रिस्ती लोकांची संधी ज्यांचा आनंद लुटला पाहिजे होता. मला माझी लाज वाटते जेव्हा मी बाहेर येथे पाहतो आणि संस्था, आजार आणि समस्या ज्या चालल्या आहेत त्या पाहतो. आपली मंडळी रस्त्यावर आजारांना बरे करीत, मेलेल्यांना उठवीत, अशुद्ध आत्म्यांना काढीत, चिन्हे आणि अद्भुते करीत चालली पाहिजे होती. संपूर्ण जगाला जाणीव करून देत की येशू जिवंत आहे. आपण ते करण्याची गरज आहे. तुम्ही असे का म्हणता, श्रीमान मुडी या दिवसात राहत नव्हता. ते बरोबर आहे. आपण प्रभूच्या येण्याच्या समयात राहत आहोत. आपण फक्त हे गृहीत धरले आहे की तो आपल्या आप्त लोकांबरोबर होता. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा आव्हान देणाऱ्याने श्रीमान ग्रॅहमला आव्हान दिले, आपल्याला समजले की तो आपल्या नातलगामध्ये नव्हता. तो त्यांना कुठे सापडला? त्यांनी येशूला कुठे शोधले? तेथेच जेथे त्यांनी त्याला सोडले होते. त्यांनी त्याला कुठे सोडले होते? पेंटिकॉस्टच्या सणात. आपण येशूला कुठे सोडले? मंडळीने कुठे सोडले? पेंटिकॉस्टच्या सणात. जेव्हा आपण त्या जुन्या वेळेच्या पेंटिकॉस्टच्या सामर्थ्यापासून आणि पेंटिकॉस्टच्या सणापासून दूर जातो, आपण येशूपासून दूर जातो. ते एकदम खरे आहे. मित्रा, आपण आपल्या संधीपासून वंचित राहत आहोत. होय महाशय, त्यांनी त्याला पेंटिकॉस्टच्या सणाच्या वेळेला सोडले. तीच एक जागा आहे की मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन आणि पेंटिकॉस्टल्स त्याला भेटतील. ते म्हणजे मागे जा जेथे तुम्ही त्याला सोडले. प्रभूचा आनंद कुठे आहे? प्रभूचे सामर्थ्य कुठे आहे? मंडळी आज विचारित आहे. इतिहासाच्या परमेश्वराचे काय घडले? तो त्याच्या लोकांनी त्याला दृश्यावर बोलवण्याची वाट पाहत आहे. आपण ते संप्रदायाद्वारे करू शकत नाही. आपण ते मानसशास्त्राखाली करू शकत नाही. आपण ते अंकगणिताखाली करू शकत नाही. किंवा आपण ते शिक्षणाच्या सहाय्याने करू शकत नाही. आपण आपल्या स्वतःला वेगळे करतो. आपल्या स्वतःला विभागतो. आपण विभागलेले नाही. आपण खचितच ख्रिस्त येशू मध्ये एक व्यक्ती आहोत. आपण सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत. आणि आपले संप्रदाय ते कधीच करणार नाही. जोपर्यंत ते चांगले आहे ते करणार नाही. आपले शिक्षण हे सुवार्तेस आजपर्यंत असलेले सर्वात मोठे अडखळण आहे. ते शिक्षण आहे. आपल्याला जी गरज आहे ती शिक्षणाची नाही. आपल्याला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि प्रात्यक्षिकाची मंडळीत ते सामर्थ्य प्रकट करण्यासाठी गरज आहे. येशूने कधीच म्हटले नाही सर्व जगात जा आणि शिकवा. त्याने कधीच म्हटले नाही संपूर्ण जगात जा आणि करा. त्याने म्हटले संपूर्ण जगात जा आणि सुवार्ता सांगा. आणि सुवार्ता ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे, पुनरुत्थानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी आहे. आपण अजूनही लाखो मैल मागे आहोत. जेथे आपण असलो पाहिजे त्यापेक्षा आपण पुढे जाऊया. आपण मागे जाऊया जेथे आपण त्याला पेंटिकॉस्टच्या सणात सोडले. येशू योहानामध्ये म्हणाला, मला वाटते 15वा अध्याय, तो म्हणाला, मीच द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. आता जर त्या द्राक्षवेलाने प्रथम फांदी लावली आणि त्या फांदीमधून प्रेषितांची कृत्ये
हे पुस्तक लिहिले. दुसरी फांदी दुसरे प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक बनविल. तिसरी फांदी दुसरे प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक बनविल. आणि प्रत्येक फांदी जी त्या द्राक्षबेली मधून येईल ती पहिली फांदी होती तशीच असेल. आता तुम्ही कलम करू शकता. आपल्याला ते माहित आहे. मी एक लिंबूचे झाड त्यावर 8 वेगवेगळ्या प्रकारच्या फळासह पाहिले आहे. मी संत्र्याचे झाड त्याच्यावर द्राक्ष आणि लिंबू आणि तसेच इतर फळांसह पाहिले आहे. परंतु ते त्याच्यामध्ये कलम केलेले आहेत. आज तीच गोष्ट आहे. आपण आपल्या कल्पनामध्ये कलम झालो आहोत. आपल्या संप्रदायामध्ये कलम झालो आहोत. परंतु जर ते झाड दुसरी फळवेल वाढवी ती अगदी मूळ द्राक्षवेली सारखीच असेल जी त्यात गेली आहे. हालेलुया. ओ मंडळी एकत्र मिसळेल. परंतु आपल्याला मूळच्या सामर्थ्याची गरज आहे. आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याची गरज आहे. तेच त्याने आपल्याला करण्यास सांगितले आहे. मीच द्राक्षवेल आहे. तुम्ही फाटे आहात. जर द्राक्षवेलीला अंकुर आला आणि त्यातून सुंदर निळी द्राक्ष आली, दुसरी द्राक्षवेल त्यातून निघाली आहे, तिच्यावरही चांगली निळी द्राक्ष येतील. जर पहिली द्राक्षवेल बाहेर आली आणि ते पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आली आणि त्यांनी मोठी अद्भुते आणि चिन्हे केली आणि त्यांची साक्ष जगाला मुद्रित केली, त्यांच्यातील पुष्कळ जणांनी त्यांच्या स्वतःच्या साक्षीने देखील त्यांनी त्यांच्या रक्ताने त्यांनी त्यांची साक्ष मोहरबंद केली. ते सर्व प्रकारच्या संकटांतून आणि सर्व गोष्टींतून सुवार्ता आणण्यासाठी गेले. त्यांनी दुःख सहन केले. त्यांना मारण्यात आले. त्यांना शिक्षा करण्यात आली. आपण स्वर्गातल्या घरात फुलांच्या बिछाण्यावरून सहज जाऊ. परंतु दुसऱ्यांना ते बक्षीस मिळविण्यासाठी लढावे लागेल आणि रक्ताच्या समुद्रांतून पोहावे लागेल. आपण काय करण्याची अपेक्षा करतो? मला लढले पाहिजे. जर मला राज्य केले पाहिजे. प्रभू माझे धैर्य वाढीव. निश्चितच आपल्याला एका नवीन संप्रदायाची गरज नाही. आपल्याला नवीन चर्च इमारतीची गरज नाही. आपल्याला आज कशाची गरज आहे? ती जुन्या समयातील जंगलमय प्रदेशाची स्वच्छ निळ्या पापास ठार मारणाऱ्या पेंटिकॉस्टल संजीवनाची, ज्याचा जन्म पेंटिकॉस्टच्या वेळी झाला होता आणि ते पुन्हा मंडळीत असेल. पुन्हा पवित्र आत्म्याचे सामर्थ्य येशूला दृश्यावर आणण्यासाठी. इतिहासात परमेश्वर सदैव महत्वाच्या क्षणी दृश्यावर येतो. आपल्याला त्याची गरज आहे. तीच गोष्ट आज आपल्या मंडळी बरोबर आहे. आपण खूप मागे जात आहोत. आपण या जगाच्या फॅशन्स मध्ये पडत आहोत आणि हळूहळू वर्षांमागे वर्षे ते मरण्यास आणि कोमजण्यास सुरुवात झाली आहे. त्याच्या छाटणीचा समय जवळ आहे. परमेश्वर ती पुन्हा छाटील. निश्चितच जसे मी या मंचावर उभा आहे, देव तिची पुन्हा छाटणी करील. यासाठी तिने फळे द्यावी. तो या जगाची कार्ये ह्या दिवसांतील एके दिवशी छाटून टाकेल अशी विटंबना अशा प्रकारे मंडळी धर्माच्या नावाखाली चालवित आहे. आणि आपण पाहतो जेव्हा येशू निघाला, मृत्यू आत आला. जेव्हा येशू आपली मंडळी सोडतो, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मंडळींतून निघून जाते. ती कमी होण्यास आणि मरण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर तेथे आणखी काही राहत नाही. आता जेव्हा येशू निघाला, मृत्यू आत आला. ओ किती दुःखाचा समय तो होता. आणि लक्ष द्या, ते सभोवार भटकले. त्यांनी येशूला निरोप पाठवला, परंतु तो आला नाही. त्यांनी पुन्हा त्याला बोलावण्यास पाठवले आणि तो आला नाही. परंतु त्याला माहित होते तो काय करणार होता. त्याला आज रात्री माहित आहे तो आज काय करणार आहे. त्यांच्यासाठी ते हरवलेले नाही. त्याला नक्की माहित आहे त्याने काय करण्याचे ठरवले आहे. तो लोकांना उठविणार आहे. अगदी निश्चित जसे मी या मंचावर उभा आहे, तो लोकांना त्याच्या नावाकरिता परराष्ट्रीय पिढींतून उठवी. तो ते करील. आता यहुद्यांचा समय जवळ आहे आणि परराष्ट्रांचा समय संपत आहे. कारण ते केवळ बाहेर गेले आहेत. ते ख्रिस्ताला नाकारत आहेत. ते त्यांची चिन्हे नाकारत आहेत. ते दैवी म्हटलेल्या सर्व गोष्टी नाकारत आहेत आणि त्याला काही प्रकारची मनातील विचार जाणण्याचे शास्त्र किंवा सैतानाचे सामर्थ्य असे म्हणून वंचना करतात. आणि ते पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात आणि त्या परमेश्वरापासून दूर नेतात. आणि देव त्या अल्पसंख्यांकांना घेईल नंतर आणि त्यांना सामर्थ्यशाली मंडळीमध्ये वाढविल. आणि मग त्याचा आत्मा यहुद्यांकडे वळविल आणि परराष्ट्रीय मंडळीला घरी ने. अगदी बरोबर आहे. ती आता तयार होत आहे. आपण जवळजवळ अंतिम समयात आहोत. येशू त्याला माहित होते. आणि काही वेळानंतर तो म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे. कारण शिष्यांनी विचार केला तो जराशी विश्रांती घेत आहे. तो म्हणाला, बरे, जर तो झोपला आहे तो चांगले करीत आहे. म्हणून त्याने हे त्यांच्या शब्दात सांगितले यासाठी की ते समजतील. म्हणाला, तो मेला आहे आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो. समजले? मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो. कारण ते त्याला बरे करण्यास सांगत होते. परंतु त्याला माहित होते तो ते करू शकत नव्हता. कारण दृष्टांत त्या 4 दिवसानंतर त्याला माहित होते की तीच ती वेळ होती जी पित्याने त्याला सांगितली होती. किती सुंदर. तो कबरेपाशी म्हणाला, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो. समजले? त्याला अगोदरच माहित होते की तो काय करणार आहे. तो म्हणाला, मी जाऊन त्याला उठवीन. आता मी कल्पना करू शकतो की ते लहान घर खरोखरीच तुटले. कमावणारा गेला होता. दुःख
हो ते विस्मयकारक असते जेव्हा तुमच्याकडे दुःखी घर किंवा दुःखी अंतकरण असते आणि तेव्हा येशू प्रकट झाला हो की नाही.
मी मार्थाला बघून कल्पना करू शकतो एक सुंदर नाजूक स्त्री तिच्या चेहऱ्यावर काळा बुरखा घातलेली आणि नाजूक मरिया आणि एकमेकांना पकडून म्हणत होत्या आम्ही काय करणार वडील आणि आई मेले आणि आमचा प्रिय भाऊ. आता आम्ही मंडळी सोडली आहे आणि आम्हाला त्यांच्यातून बहिष्कृत केले आहे आणि आम्ही नाझरेतकर येशूच्या मागे येण्यासाठी बाहेर आलो आणि तो दूर झाला आणि त्याने आम्हाला कुठेतरी सोडले आहे. मी टीका करायला येताना आणि म्हणताना ऐकले ए तो दैवी आरोग्य देणारा कुठे आहे तो गालिलाचा संदेश कुठे आहे आता तो कुठे आहे समजले. जेव्हा त्याचा काहीतरी करण्याचा खरोखरी समय आला तेव्हा तो निघून गेला. ते तसेच आहे. पहा देवाला तसे करायला आवडते लोकांना तसे करू देणे फक्त लोकांना दाखवतो ते काय आहेत होय ते वास्तवात काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांना तो आशीर्वाद देतो तो प्रकट होतो त्याला स्वतःला दाखवतो त्याची लोकांना ओळख देतो केवळ हे पाहण्यासाठी की कशा प्रकारची प्रतिक्रिया ते घेतील केवळ पाहण्यासाठी ते त्याविषयी काय करतील. आता तेव्हा आपण पाहतो काही दिवसानंतर चार दिवसानंतर बिचारा लाजर मेला होता त्यांनी त्याला गाडले दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस आता कोणीही जाणतो की तीन दिवसानंतर कुजण्यास सुरुवात होते. पहिले चेहऱ्यावरील नाक जाते आणि मग कुजण्यास सुरुवात होते त्वचेचे किडे शरीर खाण्यास सुरुवात करतात. त्यांनी त्याला जमिनीत गाडले मोठी धोंड त्या गुहेच्या तोंडावर ठेवली जेथे त्यांनी त्याला ठेवले होते आणि प्रत्येक थोड्या वेळाने त्या तरुण मुली तेथे जात आणि त्या कबरेजवळ गुडघे टेकीत आणि रडत होत्या. आणि थोड्या वेळाने बातमी सगळीकडे पसरली येशू आला आहे. आम्ही त्याला शहरांतून फिरताना पाहिले. ओ ती लहान मार्था जी इतकी त्याविषयी मंद वाटत होती तिने तेव्हा सिद्ध केले ती कशांतून बनली होती. जेथे ती आली ती तेव्हा तिच्या मार्गावर येत होती शोधत धावू लागली. मी त्यांच्यातील काहींना रस्त्यावरून येताना बोलताना ऐकले ठीक मला वाटते तू आता समाधानी आहेस की तुझा धर्म खोटा होता. तिने फक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि गेली त्या सर्व टीकाकारांच्या बाजूने गेली. ती तो दिसेपर्यंत खाली गेली कदाचित रस्त्याच्या कोपऱ्यावर बसली असेल. आता असे दिसत होते तिला त्यास दोष लावण्याचा अधिकार होता आणि त्यास अपशब्द बोलण्याचा. का ती धावत गेली नाही आणि म्हणाली येथे बघ येथे पहा तू स्वतःला एक संदेशा समजतो देवाचा माणूस तू का आला नाहीस जेव्हा आम्ही तुला बोलावले का आम्हाला अशा शहरामध्ये हास्याचा विषय केला आहे आम्ही आमच्या मंडळींतून तुझ्या मागे येण्यासाठी बाहेर निघालो. असे वाटत होते जणू काही तिला अधिकार होता. परंतु तुम्हाला माहित आहे जसे मी यावर प्रचार केला कोकरा आणि कबूतर जर आपण एक कोकरू आहोत कोकरू प्रत्येक अधिकार जो त्याला आहे सोडून देतो ते अगदी बरोबर आहे त्याच्याकडे काहीच नसते फक्त लोकर म्हणून त्याला ती सोडावी लागते आणि तुम्ही प्रत्येक अधिकार सोडून देता ज्याद्वारे तुम्हाला देवाची सेवा करायची आहे ते अगदी बरोबर आहे. मी त्या स्त्रियांविषयी विचार करीत होतो ज्या प्रकारे ते हे लहान जुने वस्त्र घालीत होत्या तुम्हाला माहित आहे आणि ते म्हणतात बरे आम्ही अमेरिकन आहोत आम्हाला वाटेल ते आम्ही करू शकतो. मी म्हणालो ते अगदी बरोबर आहे परंतु जर तू कोकरू आहेस तू तुझे हक्क सोडून देशील. धूम्रपान करणे आणि तशासारख्या गोष्टी करणे ही सर्वात वाईट गोष्ट जी स्त्रीने आजपर्यंत केली आहे ते अगदी बरोबर आहे. फार काळ झाला नाही एक युवती मला म्हणाली माझ्याशी बोलत होती म्हणाली परंतु भाऊ ब्रॅनम ते दुसऱ्या प्रकारचे कपडे बनवत नाही. मी म्हणालो परंतु ते अजूनही शिलाई मशीन बनवितात आणि वस्तू विकतात तेथे त्यासाठी काहीच निमित्त नाही ते अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवा कधीतरी तुम्ही येथे तुमच्या पतीशी शुद्धतेने राहिला असाल परंतु निश्चितच त्याबद्दल तुम्हाला व्यभिचारासाठी उत्तर द्यावे लागेल. जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तीच गोष्ट आज पेंटिकॉस्टल स्त्रियांबरोबर आहे त्यांचेच मला आश्चर्य वाटते. तुम्ही कसे त्या जुन्या खणलेल्या रेषेपासून दूर गेला आहात तुमची आई कशा प्रकारे लांब केस ठेवित असे आणि आज पेंटिकॉस्टल स्त्री मर्दीग्रासच्या गुच्छाप्रमाणे रंग लावते आणि त्यांचे केस कापते आणि तशा प्रकारचे छोटे कपडे घालते. अशा प्रकारे बाकीच्याही मार्गाने बाहेर जातात गवत कापण्यासाठी आणि दुपारी आवारात जेव्हा तेथून पुरुष येतात हे तुझ्या लक्षात येते की तुला या पुरुषांबरोबर व्यभिचार केल्याबद्दल उत्तर द्यावे लागेल. तू स्वतःला त्यांच्या पुढे या उद्देशाने सादर केले हा मंडळीत आणि लोकांवर दुष्ट आत्मा आला आहे आणि त्यांना ते माहीत नाही आंधळे आहेत आणि ते माहीत नाही ते खरे आहे. तू कदाचित असे म्हणशील की मला एक सुवार्तिक म्हणून हे सांगण्याचा अधिकार नाही ठीक आहे मला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावे लागते तेच सर्व मी सांगू शकतो. जर मी तुला न्यायाच्या वेळी भेटलो तर तेव्हा तुझे रक्त माझ्या हातावर मला घ्यावे लागणार नाही. जमिनीच्या प्रत्येक अंशापासून जो सैतानासारखा दिसतो त्यापासून दूर हो त्यापासून दूर राहा त्यांतून निघ. मी पर्वा करीत नाही किती टेलिव्हिजनचे तारे तू येथे एक टेलिव्हिजनचा तारा म्हणून नाही तू परमेश्वराची कन्या आहेस. मी दुसऱ्या सकाळी पास्टर्सच्या मंडळीत एका वृद्ध गुलामाबद्दल प्रचार केला ज्यावेळेस खूप वर्षापूर्वी ते गुलाम विकित होते
आणि ते येत असत आणि त्यांना लिलावात विकत घेत असत आणि ती लोक ते रडत होते, आक्रोश करीत होते, कारण त्यांची जन्मभूमीत ते कधीच परत जाऊ शकत नाही आणि ते त्यांना चाबूक मारित असत आणि ते त्यांना अशा प्रकारे विकत घेत होते जणू काही तुम्ही एखादी मोटार गाडी कशाकरिता किमतीत विकत घेता आणि तसे मनुष्याला विकत होते. आणि एकही दिवस एक विकत घेणारा एक दलाल मोठ्या मळ्यात येतो आणि तो म्हणतो, तुझ्याकडे किती गुलाम विक्रीसाठी आहेत? म्हणाला, माझ्याकडे काही देवाणघेवाणीसाठी आहेत. ते त्यांना मोठ्या प्रमाणावर घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे आई वडील घ्या, जर त्याने ज्या स्त्रीशी विवाह केला ती नाजूक अशक्त स्त्री असेल, हे मोठे निरोगी पुरुष घ्या आणि तशा जाती उत्पन्न करा. जसे घोडे आणि प्राणी ते कधीच बरोबर नव्हते, देवाने मनुष्य बनविला, मनुष्याने गुलाम बनवले, याची सुरुवात करणे बरोबर नव्हते. कधीच देवाची इच्छा नाही की कोणी मनुष्याने गुलाम व्हावे. नाही महाशय, लक्ष द्या काय घडले. तेव्हा त्या सर्वांच्या मध्ये हा व्यक्ती म्हणाला, ठीक आहे, मला यांच्यातले काही जण विकत घ्यायला आवडेल. त्याने तेथे एक तरुण व्यक्तीला पाहिले. ते त्याला चाबूक मारित नसत, त्याची हनुवटी वर डोके वर एका खऱ्या सभ्य पुरुषाप्रमाणे होते. तो सभोवार चालत होता आणि तो दलाल म्हणाला, मला त्याला विकत घ्यायला आवडेल. त्याने म्हटले, परंतु हा विक्रीसाठी नाही. तो म्हणाला, का बरे? म्हटले, तो मालक आहे का? त्याने म्हटले, नाही, तो एक गुलाम आहे. ठीक आहे. म्हणाला, का त्याला तुम्ही त्यांच्यातल्या इतरांपेक्षा अधिक चांगले खायला देता का? त्याने म्हटले, नाही, तो तेथे खानावळीत त्यांच्यातील इतरांबरोबर खातो, तो एक गुलाम आहे. म्हणाला, कशामुळे तो त्यांच्यातील बाकींच्या पेक्षा इतका वेगळा दिसतो? आणि तो मालक म्हणाला, मी स्वतः त्यावर खूप वेळासाठी आश्चर्य केले, परंतु एक दिवस मी शोधले, जन्मभूमी त्याचा पिता त्या वंशाचा राजा आहे आणि जरी तो परदेशी जन्मभूमीपासून दूर आहे, त्याला आजही ठाऊक आहे की तो एक राजाचा पुत्र आहे आणि तो स्वतःला त्यासारखे वागवितो. जर आफ्रिकेतील रहिवाशास कळले की त्याचा पिता राजा आहे आणि येथे तो या अनोळखी देशात परदेशी आहे, अजूनही त्याला माहित आहे की समुद्राच्या पलीकडे तो राजाचा पुत्र आहे, स्त्रियांनी आणि पुरुषांनी त्यांनी स्वतःनी कसे वागले पाहिजे, तेव्हा तुम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहात, त्यासारखे वागा. निश्चितच तुम्ही स्वतः नीट वागा, स्वतःला स्वच्छ करा आणि परमेश्वराचे पुत्र आणि कन्यांसारखे वागा. आश्चर्य नाही काय स्थिती आहे. आपण येथे आहोत. हो, बिचारी मार्था धावत बाहेर आली. ती अशी दिसत होती, तिच्याकडे मार्ग होता की त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलावे. तू माझ्या भावाकडे का आला नाही? पहा, आम्ही तुझ्यासाठी काय केले आहे आणि तू आम्हाला अपमानित होऊ दिलेस. बरे, जर ती तसे बोलली असती तर ही गोष्ट कधीच संपली नसती. जशी ती संपली. नाही महाशय, तुम्ही देवाच्या दैवी दानाकडे कशा प्रकारे पाहता? जर देव दान पाठवतो, तुम्ही त्याकडे योग्य रीतीने गेले पाहिजे. जर तुम्ही त्यापासून काही मिळवण्याची अपेक्षा करता, तुम्ही त्याकडे योग्य रीतीने गेले पाहिजे. आणि मार्थेला ते माहीत होते. तिने कदाचित शुनेमकरीन स्त्री आणि तिच्या मुलाविषयी वाचले असेल. जर त्या शुनेमकरीन स्त्रीला माहीत होते की देव एलियामध्ये होता, तो कितीतरी अधिक येशू मध्ये असेल. निश्चितच. म्हणून ती वर योग्य दृष्टिकोन ठेवून गेली. ती धावत वर गेली आणि त्याच्या पायावर पडली. मला ते आवडले. त्याच्या चरणाशी पडली, म्हणाली, प्रभू, ती त्याची योग्य उपाधी आहे. तोच तो होता, तो तिचा प्रभू होता. प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. ओ माझ्या प्रभू, ओ मी त्याचे थोर अंतकरण पाहून कल्पना करू शकतो की जसे त्याने त्या सुंदर स्त्रीकडे पाहिले, तिच्या गालावरून अश्रू खाली वाहत होते. म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. पहा ती काय बोलली. परंतु तरी प्रभू, आताही जरी तो मेला आहे, जरी किडे त्याच्या शरीरावर फिरत आहेत, तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल. होय, तेच गुपित आहे. तुम्ही कदाचित म्हणाल, मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फिरलो, डॉक्टर म्हणाले मी मरणार आहे, परंतु तरीही आता प्रभू, मी संधिवातामुळे पूर्ण पांगडा झालो आहे, मी हालचाल करू शकत नाही, परत तरीही प्रभूजी. काल रात्री त्या लहान मुलीच्या डोक्यात पाणी भरले होते. ते मोठे गोलाकार, तेथे तुम्ही काहीच करू शकत नाही. ते पसरले आहे आणि तिचे लहान डोके फोडील आणि ती मरेल. परंतु तरी आताही प्रभूजी, तो आजही तोच देव आहे, तो आजही तोच प्रभू आहे. तरी आताही प्रभूजी आणि तो सर्व समर्थ परमेश्वराच्या उजव्या हाताकडे बसला आहे. त्या गोष्टीसाठी मध्यस्थी करीत आहे ज्यासाठी आपण दावा करीतो की त्याने आपल्यासाठी केले आहेत. आता मला खरेच धार्मिक असल्यासारखे वाटते. निश्चितच तुम्हीही कसे करून मला देवबेडे म्हणणारच आहात, म्हणून तुम्ही त्यापासून सुरुवात कराल आणि त्याबरोबर संपवाल. म्हणून होय महाशय, तरी आताही प्रभू, तू जे काही देवाजवळ मागशील देव ते करील. माझ्या नावाने पित्याकडे जे काही मागाल ते मी करीन, येशूने म्हटले. तरी आताही प्रभूजी, जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल. होय, त्याने त्याचे महान अंतकरण बदलले असेल. त्याने म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. ती म्हणाली, हो प्रभू, तो जगेल. तो एक चांगला मुलगा होता. तो शेवटच्या दिवशी सामान्य पुनरुत्थानाच्या समयी उठेल. ते यहुदी सामान्य पुनरुत्थानात विश्वास करीत होते.
तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल. त्याच्याकडे पहा, त्याने त्याला स्वतःला थोडेसे प्रकट केले. तो म्हणाला, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. ओ माझ्या प्रभू, तेथे कधीच एकही मनुष्य नव्हता जो असे सांगू शकत होता. नंतरही तेथे एकही मनुष्य कधीच असणार नाही जो ते म्हणू शकतो. तो एकटाच आहे जो ते बोलू शकतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रभू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगे. जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती म्हणाली, होय प्रभूजी. तिला माहित होते काहीतरी घडण्याचे ठरले होते, होणार होते. जेव्हा खऱ्या अंतकरणातील विश्वासाची देवाशी भेट होते, ते दोन भाग सारखेच एकत्र येतात. काहीतरी घडले पाहिजे होते. मी आज रात्री या प्रेक्षकांना येशू ख्रिस्ताच्या नावात आव्हान करीतो, तुमचा विश्वास अशा प्रकारे देवाशी जोडला जाऊ. थोड्याच मिनिटात आपल्याला दुसरा पेंटिकॉस्ट मिळेल. या शहरात ते एक पुनर्जीवनाची संधी असती. तेथे या देशात त्यांच्यावर ताबा ठेवण्यासाठी पुरेसे पोलीस नसतील. ते बरोबर आहे, तेथे खरे संजीवनी. तरी आताही प्रभूजी, तरी प्रभूजी, आम्ही हे केले आणि आम्ही ते केले. तुम्ही काय केले याची मी पर्वा करीत नाही. तरी आताही प्रभूजी, तो तुमच्यासाठी वाट पाहत आहे की तुम्ही त्याला बोलवाल. तू हे खरे मानतेस? निश्चितच. होय महाशय. तरी आता जे तू त्याच्याकडे मागशील, तुम्ही त्याला कुठे ठेवले? आता तो कबरेकडे जातो. तो मनुष्य होता म्हणून रडला, तो परमेश्वर होता म्हणून मेलेल्याला उठवले. येथे काही काळ अगोदर एक स्त्री जी एका लोकांच्या समूहांतील होती. मी कधीच अशी सवय करीत नाही कोणत्या तरी संप्रदायाचे नाव सांगावे, परंतु ती स्त्री येशू दैवी होता यावर विश्वास नव्हता. ते म्हणतात तो फक्त एक संदेष्टा होता. आता जर तो फक्त एक संदेष्टा होता, आपण सर्व पापात आहोत. तो एकतर देव होता, देवापेक्षा कमी नव्हता, किंवा जगातील सर्वात मोठा फसविणारा होता. ते बरोबर आहे, तो मनुष्यांपेक्षा अधिक होता. ती म्हणाली, तो दैवी नव्हता. आज तेथे खूप काही सामाजिक सुवार्थेबद्दल आहे की ते येशू ख्रिस्ताला संदेश बनविण्याचा प्रयत्न करतात, कारण तो संदेष्टांचा देव होता. निश्चितच तो होता. ती म्हणाली, मी तुला ते तुझ्या बायबलद्वारे सिद्ध करीन. तो एक साधारण मनुष्य होता. मी म्हणालो, तू ते कर. आणि ती म्हणाली, जेव्हा तो लाजरच्या कबरेकडे गेला, बायबल सांगते तो रडला. त्याला मरते असले पाहिजे किंवा तो रडू शकत नाही. मी म्हणालो, बाई, हे तुझे वचन आहे का? मी हे म्हणताना अधार्मिक नाही, परंतु मी तुम्हाला सांगेन की मी तिला काय म्हणालो. ती म्हणाली, तेच आहे. मी म्हणालो, हे वक्तव्य, जी कोंबडी मरणारच आहे रस्त्यासाठी, त्याच्या सावलीपेक्षाही कमजोर आहे. मी म्हणालो, तुझ्याकडे एकही गोष्ट ठोस नाही. ती म्हणाली, का तो रडला? ते दाखवते की तो मरते होता. मी म्हणालो, तो मरते आणि अमर दोन्ही होता. तो परमेश्वर जो देहामध्ये होता. ती म्हणाली, ओ मूर्खपणा आहे. मी म्हणालो, तो कबरेकडे रडत गेला. ते खरे आहे, परंतु जेव्हा त्याने थोडे स्वतःला उंचावले, बायबल सांगते त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसे असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. परंतु जेव्हा त्याने त्याचे लहान खांदे मागे करून म्हणाला, लाजरा बाहेर ये, आणि एक मनुष्य जो 4 दिवस मृत होता आणि कबरेत कुजला होता तो बाहेर आला, तेव्हा तो एका मनुष्यापेक्षा अधिक होता. मला एक मनुष्य दाखवा जो हे करून दाखवेल. ते काय होते? कुजण्याला त्याचा स्वामी माहीत होता, जीवनाला त्याचा निर्माण करता माहित होता. काहीतरी घडणार होते. तो बोलला आणि एक मनुष्य जो मृत होता आणि 4 दिवस कबरेत होता पुन्हा उठला आणि त्याच्या पायावर उभा राहिला आणि जगला. हालेलुया. तो परमेश्वर जो त्याच्या पुत्रामध्ये होता. होय महाशय. तो परमेश्वर होता जो त्याच्या पुत्रामधून स्वतःला प्रकट करीत होता. तो परमेश्वर बोलत होता, मनुष्य नव्हे. तो एक मनुष्य होता. जेव्हा त्याने त्या दिवशी त्या झाडावर काहीतरी खाण्यासाठी पाहिले, तो एक मनुष्य होता. परंतु जेव्हा त्याने 5 भाकऱ्या आणि 2 मासे घेतले आणि 5,000 भोजन दिले, तो मनुष्यापेक्षा मोठा होता. तो परमेश्वर होता जो त्यांना तेथे भोजन देत होता. तो संदेष्टांपेक्षा मोठा होता, मनुष्यांपेक्षा मोठा होता. तो एक देव मनुष्य होता. निश्चितच तो त्या रात्री लहान नावेत मागे पडला होता आणि समुद्र खवळला आणि बाटलीच्या बुचाप्रमाणे तेथे त्या मोठ्या समुद्रामध्ये नावेवर आदळत होता. जेव्हा समुद्रातील 10,000 दुष्ट आत्म्यांनी प्रतिज्ञा केली की ते त्याला रात्री बुडविणार, तो एक मनुष्य होता. अशक्त आणि आजाऱ्यांसाठी प्रार्थना करून थकला होता. मागे तेथे झोपला होता आणि वाऱ्याने त्याला हलविले नाही. जेव्हा तो झोपला होता तो एक मनुष्य होता. परंतु जेव्हा तो उठला, त्याने त्याचा पाय नावेच्या सुकाणूवर ठेवला, वर पाहिले आणि म्हणाला, उगा राहा, शांत हो. आणि वारा आणि लाटांनी त्याचे ऐकले. तेव्हा तो मनुष्यांपेक्षा मोठा होता. तो देव त्या मनुष्यात होता, त्याला प्रकट करीत होता. ते बरोबर आहे. जेव्हा तो क्रूसावर दयेसाठी आरोळी करीत होता, तो एक मनुष्य होता. जेव्हा त्याने आरोळी केली आणि म्हणाला, मला तहान लागली आहे, तो एक मनुष्य होता. जेव्हा तो मेला, तो एक मनुष्य होता. परंतु ईस्टरच्या सकाळी जेव्हा त्याने मृत्यू, नरक आणि कबर यांचे शिक्के फोडले आणि पुन्हा उठला, तो एक मनुष्यापेक्षा अधिक होता. तो प्रकट केलेला देव होता. एका कवीने म्हटले, यात आश्चर्य नाही, जिवंत असता त्याने माझ्यावर प्रेम केले. मरताना त्याने मला तारण दिले, पुरल्याने त्याने माझे पापे वाहून दिली, उठण्याने त्याने मुक्तपणे युगानुयुगासाठी नीतिमान ठरविले. एके दिवशी तो येत आहे. ओय गौरवी दिवस,
त्याने म्हटले, कारण मी जिवंत आहे, तुम्ही सुद्धा जिवंत राहाल. याचा तुला विश्वास आहे काय? तो काल आज आणि युगानुग सारखा आहे. याचा तुला विश्वास आहे काय? मी विश्वास करीतो की पवित्र आत्मा आता येथे आहे. याचा तुला विश्वास आहे काय? मी विश्वास करीतो तो त्याच्या उपस्थितीने आपल्याला भरील. याचा तुला विश्वास आहे काय?
मी विश्वास करीतो की पवित्र आत्मा त्याची उपस्थिती ओतू इच्छितो, सर्व आजारांना बरे करू इच्छितो, ज्या सर्व लोकांकडे तो नाही त्यांना पवित्र आत्माने भरू इच्छितो. याचा तुम्हाला विश्वास आहे काय?
तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास करता काय? आपण आपल्या पायावर उभे राहूया आणि त्याला स्तुती देऊया. मी विश्वास ठेवतो तो आता आपण सर्वांवर येईल.
हे प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, सार्वकालिक जीवनाचा लेखक, प्रत्येक उत्तम देणगीचा दाता, आम्ही त्याचा विश्वास करीतो. प्रभू, आम्ही विश्वास करीतो की तू येथे या सभेत आहेस. आम्ही विश्वास करीतो की तू तो आहे जो आमच्या जीवाला आशीर्वादित करतो. आम्ही विश्वास करीतो की तू तुझा आत्मा आमच्यावर उंडेलीत आहेस. आम्ही विश्वास करीतो की तू काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. आम्ही विश्वास करीतो तू युगानुयुग जिवंत आहेस आणि आमची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत.
सर्व आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील, परंतु आम्ही युगानुयुग जिवंत राहू, कारण तू युगानुयुग जिवंत आहेस.
प्रभू, तू आम्हास त्याचे अभिवचन दिले आहे. आम्ही त्यावर आमच्या पूर्ण अंतकरणाने विश्वास करतो. आमच्यामध्ये जे सर्व आहे आम्ही त्यावर विश्वास ठेवतो.
प्रभू, मी त्याच्यावर प्रेम करतो.
तुम्ही त्याच्यावर विश्वास करता काय?
मी विश्वास करीतो की तो पवित्र आत्मा आहे.
तेथे आमच्यावर काहीतरी वर्षा होत आहे.
याचा तुम्ही विश्वास करता काय?
मी विश्वास करीतो तो प्रत्येक व्यक्तीस बरे करू इच्छितो.
तुमचे हात त्याच्याकडे उंचावा, आपल्या पायावर उभे राहा.
याचा तुला विश्वास आहे का?
पवित्र आत्मा येथे आहे,
हाच तो आहे.
पेत्राने म्हटले, हे ते आहे,
हे ते आहे तो पवित्र आत्मा.
हे प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, तुझे सामर्थ्य आणि आशीर्वाद पाठीव आणि तुझे चांगुलपण या लोकांसाठी पाठीव आणि त्यांची अंतकरणे आशीर्वादित कर आणि त्यांना कळू दे की मनुष्याचा पुत्र युगानुयुग जिवंत आहे.
हे प्रभू, ते प्रदान कर. आम्ही त्यांना तुला सादर करीतो.
येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याच्या नावाने.
ज्यांच्याकडे पवित्र आत्मा नाही तुमचे हात वर करा आणि परमेश्वराची स्तुती करा.
मी विश्वास करीतो तो तुमच्यावर येईल.
कोणीतरी तुमचे हात त्यांच्यावर ठेवा.
हाच समय आहे.
आपण आणखी का थांबलो आहोत?
हाच तो समय आहे. हा पेंटिकॉस्टचा समय आहे.
देवाकडे परत येण्याचा समय आहे.
देवाशी नीट व्हा.
पेंटिकॉस्ट तुमचे अंतकरण जिवंत देवाच्या सामर्थ्याने जागृत केले जावो. त्याचा आत्मा तुमच्यामध्ये येऊन फिरो, तुमच्या जीवास तृप्त करो.
तो येथे रात्री मागे रात्री आजारांना बरे करण्यास, आंधळ्यास दृष्टी देण्यास उपस्थित आहे.
त्याच्या महान आणि पराक्रमी सामर्थ्याद्वारे तो स्वतःला सिद्ध करतो की तो युगानुयुग सारखा आहे.
हालेलुया. तुमचे हात वर करा, त्याची स्तुती करा.
तुम्ही कोठे आहात ते विसरा,
फक्त ओळखा की तुम्ही त्याच्या जवळपास आहात
आणि त्याचे चांगुलपण आणि त्याचे गौरव आणि त्याचे सामर्थ्य आणि त्याची दया युगानुयुग राहते.
तो युगानुयुग सारखा आहे.
प्रभूचे नाव धन्यवादित असो.
हालेलुया.
ओ त्याच्या पवित्र नावाची स्तुती हो.
ओ किती अद्भुत, किती सामर्थ्य तो आहे.
किती जण तुमचे जीवन या क्षणी नव्याने देवाला समर्पित करू इच्छितात.
तुमचे हात वर करा.
आपण पेंटिकॉस्टकडे पाहूया,
परमेश्वराच्या लोकाकडे पाहूया.
मी माझे हात उभारी.
प्रभू, हा मी आहे,
मला पाठी.
प्रभू, दूताला वेदीवरील इंगळ घेऊन तुझे सामर्थ्य आम्हावर पाठव. प्रभू,
देवा तुझ्या आत्म्याच्या भरपुरीने ते प्रदान कर. हे पित्या, आमची प्रार्थना एक.
हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
कारण विश्वासणारी लेकरे जी उभी आहेत, त्याच्या नावाची स्तुती होवो.
ओ गौरवाच्या तरंगाप्रमाणे दयेचा दव बिंदू वर्षाव करीत आहे.
देवाची स्तुती हो. आमचा जीव वाट बघो.
त्याचा तुम्हास विश्वास आहे काय?
याचा तुम्ही विश्वास करीता काय?
हा पवित्र आत्मा आहे जो येत आहे.
ही न दिसणारी शक्ती आहे जी आम्हास देवाच्या राज्याकडे, पेंटिकॉस्टच्या आशीर्वादाकडे नेत आहे.
घरी परत या. तुम्ही घरी पुन्हा यावे. अशी अपेक्षा आहे. तुम्ही मौल्यवान लोक आहात. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचे समर्पण करावे. स्त्रियांनो, तुम्हाला शुद्ध करा. पुरुषांनो, तुम्ही स्वतः शुद्ध करा. आपण पुन्हा देवाकडे जाऊया आणि खऱ्या शुद्ध अंतकरणाने देवाची सेवा करूया. परमेश्वराची स्तुती करा. पवित्र आत्मा बाहेर सभेमध्ये आहे. जी तुम्हाला प्रेरणा होत आहे त्याप्रमाणे करा. पवित्र आत्म्याला तुम्हावर येऊ द्या. मी सांगू शकतो असे काहीच नाही. मला आता काय सांगावे हे माहीत नाही. पवित्र आत्मा संपूर्ण इमारतीवर आहे. प्रभूचे नाव धन्यवादित असो. प्रभूची स्तुती होवो. ओ हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती होवो. प्रभूची स्तुती होवो. किती अद्भुत, किती गौरवी, किती सुंदर, किती अद्भुत. परमेश्वराच्या संतांची स्तुती. तुझ्या समोर पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत जो येथे फिरत आहे आणि आम्हास त्याचे गौरव या मोठ्या एक दिलाच्या जमावांतून जे त्याच्या नावाची स्तुती करीत आहेत, दाखवित आहेत. उजवीकडे वळा आणि कोणाही बरोबर हस्तांदोलन करा. म्हणा, प्रभूची स्तुती हो भावा, प्रभूची स्तुती हो बहिणी. आपण आत घेऊया आणि देव आम्हाला जागृत करू. प्रभूची स्तुती हो, ते बरोबर आहे. तुम्ही सर्व मेथडिस्ट आणि बॅप्टिस्ट आणि प्रेस्बिटेरियन पेंटिकॉस्टल्स आणि सेवन डे ॲडव्हेंटिस्ट आणि तुम्ही कोणीही असाल, एकमेकांना प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये हस्तांदोलन करा. ते आहे ओ हालेलुया. हालेलुया, हालेलुया. ओ मला इतका आनंद होत आहे की मी तुम्हांतील एक आहे. मी खूप आनंदी आहे. ओ आड भिंती कोसळवूया. निरुपयोगी शूद्र गोष्टी टाकून देऊया. महिमा प्रभूमध्ये स्वतंत्र. त्याच्या पवित्र नावाची स्तुती करतो. प्रभूचे नाव धन्यवादित असो. ओ हालेलुया, प्रभूची स्तुती होवो. ओ मला हे बघण्यास खूप आवडते की लोक एकमेकांशी हस्तांदोलन करीत आहेत आणि त्यांचे चेहरे उजळत आहेत. देवाचे सामर्थ्य म्हणत आहे हे तेच आहे, हे तेच आहे. आपण देवाची लेकरी आहोत. आपण सर्वजण एक मोठी मंडळी आहोत. येशू ख्रिस्तामध्ये एक महान मोठा व्यक्ती, त्याची वधू गौरवी. प्रभूचे आगमन जवळ येत आहे. त्याचे लोक एकत्र येत आहेत आणि त्याचे प्रेम आणि उपस्थितीच्या सामर्थ्याने ते स्वतः प्रेम करीत आहेत. ओ ते स्वर्गासारखे आहे. ओ हे चांगले आहे. आमेन. ओ किती गौरवी, किती अद्भुत. प्रभूची उपासना आत्म्यात आणि सामर्थ्यामध्ये करीत आहात अशी वेळ. मी भावांना म्हणालो, येथे थांबण्यासाठी जागा नाही, तेथे जागा नाही. आपण कधीच सुरुवात केली नाही म्हणून आपण थांबत नाही. अगदी अद्भुत. फक्त प्रभूची उपस्थिती चांगली वाटत आहे. किती जणांना खरोखरी. ओ माझ्या प्रभू, प्रभूची उपस्थिती येथे ती अद्भुत आहे. आता येथे आजारांना आरोग्य देण्यासाठी, लोकांना बरे करण्यासाठी प्रभूची उपस्थिती आहे. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही त्याच्यावर विश्वास करता काय? जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकलो, सर्व गोष्टी शक्य आहेत. तुम्ही ते विश्वास करता का? तुम्ही विश्वास करता का की ती प्रभूची उपस्थिती आहे? आता मला फक्त काही क्षण द्या. आता फक्त काही क्षण आणि फक्त क्षणासाठी लक्ष देऊ नका. मला तुम्हाला सिद्ध करू द्या की येथे पवित्र आत्मा आहे. मला तुम्हाला दाखवू द्या की पवित्र आत्मा तोच एक आहे जो बोलत आहे, तोच एक आहे जो गोष्टी करतो, ते जाणतो. आता येथे किती जण आहेत जे आजारी म्हणून येथे आले आहेत? आम्हाला तुमचे हात पाहू द्या. ते जे आजारी आहेत तेथे एक मनुष्य उभा आहे. महाशय, तू विश्वास करीतोस काय? तेथे बाहेर प्रार्थना पत्रे नाही, परंतु तू विश्वास करीतोस की देव तुला बरे करू शकतो? तू विश्वास करतोस की तो मला तुझी समस्या सांगू शकतो? तो तुझ्या बाजूला आहे. तू येथे वर शस्त्रक्रियेसाठी आहे, ते बरोबर आहे. तुझे नाव महाशय कार्ट राईट आहे, ते बरोबर आहे. ते बरोबर आहे. तुझा हात हलव, ठीक आहे. घरी जा आणि बरा हो, तुला त्याची गरज पडणार नाही. तू यावर विश्वास करतोस? तो मनुष्य जो त्याच्या हातामध्ये मूल घेऊन आहे, तू माझ्यावर देवाचा सेवक म्हणून विश्वास करीतोस काय? तू विश्वास ठेवतोस की हा पवित्र आत्मा आहे, मी तुला ओळखत नाही, ते बरोबर आहे. माझ्या आयुष्यात तुला कधीच पाहिले नाही, आपण अनोळखी आहोत. तू विश्वास करीतो की पवित्र आत्मा या मुलाला काय झाले आहे ते मला सांगू शकतो? तिच्यावर पुरळ आहे, ते बरोबर आहे. ते बरोबर नाही का? निश्चितच. तू येथला नाहीस? नाही. तुला पोटाचा त्रास आहे, तुला विकार आहे, तुला ते बरोबर आहे नाही का? तू कंसा शहरातून आहे, ठीक आहे. मागे पडते, येशू ख्रिस्त तुला बरे करीतो. हालेलुया. तू विश्वास ठेव, तू संपूर्ण हृदयाने विश्वास करीतोस काय? येथे प्रभूचा दूत या लहान लहान स्त्रीवर मागे पुढे घिरट्या घालीत आहे, जी जराशी वयस्क येथे उजवीकडे बसलेली आहे. तिला हर्निया झाला आहे. बहिणी, तू विश्वास ठेवतेस की देव तुला हर्नियापासून बरे करील? तू जिच्या टोपीवर लहान लाल फूल आहे, तुझा हात वर कर, ठीक आहे. घरी जा आणि बरी हो. आमेन. ओ, तो परमेश्वर आहे. तो ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे. तो मेलेल्यांतून उठला आहे. तो येथे आहे. आता तुमचे हात एकमेकांवर ठेवा आणि तुम्ही प्रत्येक जण एक चांगली प्रार्थना करा. जेव्हा मी कोणाला तरी येथे येण्यास सांगत आहे, भावा येथे ये, तर तुमचे हात एकमेकांवर आहेत यासाठी की दाखवावे की देव आरोग्य देतो. येथे माझ्याकडे एक भाऊ प्रार्थना करण्यासाठी आहे. पुढे जा, ठीक आहे. प्रभू परमेश्वराची स्तुती होवो.